सुपरहिट गाने के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। बॉलीवुड और टीवी के स्टार सिर्फ एक्टिंग ही करते हैं ये अब लगने लगा है। हो म्हणजे एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून लग्न करताना ते आपल्याला दिसतात आणि रिअल लाईफ मध्ये त्यांचं रिलेशन इतकंच आयडियल असतं की आपण सुद्धा ते खरं समजतो। बट जसं की मी बोलले की काही जोड्या आहेत अशा ज्यांनी प्रेम आहे म्हणून जितक्या घाईने लग्न केलं तितक्याच घाईने ते नातं तोडलं सुद्धा। आणि मनीषा कोयराला बॉलिवूडची टॅलेंटेड ऍक्ट्रेस या लिस्टमधलं पहिलं नाव आहे। मनीषाने बिझनेसमॅन दहालशी काठमांडूमध्ये लग्न तर केलं पण काही काळातच डिवोर्स पण घेतला आणि एवढंच काय तर सोशल मीडियावर मनीषाने लिहिलं सुद्धा माय हजबंड इज माय बिगेस्ट एनिमी। तो कहने का मतलब यही है जो स्टार जो इंडस्ट्री हमें रिश्ते निभाना सिखाती है वो खुद भी इस बात को फॉलो नहीं कर पाती है। 93.5 रेड एफएम बजाते रहो।